हॅलो, नमस्कार मित्रांनो आणि भगिनींनो. निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून मला आपण आपल्या परिवाराचा एक सदस्य समजून जे अनमोल असं सहकार्य करत आहात त्याबद्दल आपले शतशः आभार. आपला असाच सहभाग आणि सहकार्य निवडणुकीचा रिझल्ट मिळेपर्यंत सदोदित राहावा हीच अपेक्षा. धन्यवाद.